नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. एलपीजी वितरकांकडे 5 किलो वजनाची छोटी सिलेंडर्स उपलब्ध, फक्त वैध ओळखपत्राच्या आधारे खरेदीला मान्यता. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. नांदेड इथं 2 गटात हिंसाचार, 3 ठार, चौघांना अटक. ईस्टर संडे निमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. माहूरच्या दत्तशिखर संस्थानचे महंत परमपूज्य मधुसूदन भारती यांचं देहावसान. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात सलग 18 तास वाचन उपक्रमाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. देशात इंधनाचा अखंडित पुरवठा होण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची ग्वाही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिली आहे. नागरिकांनी टंचाईच्या भीतीतून पेट्रोल डिझेल खरेदीचा किंवा एलपीजी बुकिंग करणं टाळावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान सर्व एलपीजी वितरकांकडे 5 किलो वजनाची छोटी सिलेंडर्स उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांना आपलं वैध ओळखपत्र दाखवून हे सिलेंडर खरेदी करता येईल. त्यासाठी घरच्या पत्त्याचा पुरावा आवश्यक नसल्याचं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान ग्रीन सानवी हे भारतीय जहाज 44,000 टन एलपीजी घेऊन होरमुझ सामुद्रधुनी पार करून मुंबईकडे निघालं आहे. पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या महिन्याभरात होरमुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणारं हे 7वं भारतीय जहाज आहे. सामुद्रधुनीच्या पश्चिमेला थांबलेल्या 17 भारतीय जहाजांपैकी ग्रीन आशा आणि जगविक्रम ही 2 जहाजं देखील एलपीजीनं भरलेली आहेत. या जहाजांना सामुद्रधुनी पार करण्याची लवकरच परवानगी मिळेल आणि देशांतर्गत एलपीजीचा पुरवठा अधिक सुरळीत होईल असं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या या जागेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. ते म्हणाले,
मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आराबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जिथे पोटनिवडणूक आहे ती आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती.
विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. आता विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता महायुतीच्या वाट्याला 8 जागा तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येण्याची शक्यता आहे. नाशिक इथल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिंडोरी इथं परवा 1 4-चाकी गाडी रस्त्याजवळच्या विहिरीत पडून 9 जणांचा मृत्यू झाला होता. या सर्व मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. अशा धोकादायक विहिरींची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
आपण सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे ती रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून त्याला काय उपाययोजना करता येतील तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत. पण ही घटना प्रचंड सर्वांना वेदना देणारी अशा प्रकारची.
दरम्यान ही विहीर तातडीनं बुजवण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले होते. त्यानुसार ती काल बुजवण्यात आल्याचं वृत्त आहे. राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल या अपघात स्थळाला भेट दिली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी काल पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट देऊन तिथं सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधला. चंचल कुमार यांनी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था FTII काल भेट दिली. चंचल कुमार यांनी संस्थेतल्या प्राध्यापकांशी चर्चा केली तसंच शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
आहो या सरकार आलदारी, महाराजस्व समाधान शिबिराची तयारी, शेतकरी तरुण माय
आई बापांसाठी होतील काम सारी संधी मोठी जमीन जुमला दाखले सारे एकाच जागी चला आपली सारी काम करूया वेगी
विसरू नका येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतय तुमच्याच महसूल मंडळात
शेत रस्ते होतील सुलभ शेतीचा वाढेल मान आनंद रस्ते योजना हीच महाराष्ट्राची शान रस्ते सजले सुगम झाले साऱ्यांचा संपला त्रास महाराष्ट्राच्या प्रगतीला योजनेचा विश्वास बांधावरून थेट बाजारी जाईल सहज माल चिखल आणि खड्ड्यांचा संपेल आता काळ
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल शेतकरी राहील आता कायम खुशहाल
ख्रिस्ती बांधवांचे प्रेषित येशू ख्रिस्त यांच्या पुनरुत्थानाचा दिवस ईस्टर संडे आज साजरा होत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. येशू ख्रिस्तांची मानवता प्रेम दया आणि त्यागाची शिकवण सर्वाधिक प्रासंगिक असल्याचं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ईस्टरनिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमधून प्रार्थना सभांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे. गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात राज्यस्तरीय समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. या समितीचं कामकाज अधिक वेगानं तसंच प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांच्या कामाचं स्वरूप लवकरच ठरवण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नांदेड इथं काल पहाटे 2 गटात झालेल्या हिंसाचारात 3 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. 2 गुन्हेगारी टोळ्यांमध्ये काही कारणानं वाद झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता दुसऱ्या टोळीनं हल्ला करून त्याची हत्या केल्याचं पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलं. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून मोठ्या प्रमाणावर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. ते म्हणाले,
तो एकंदरीत असा दिसतो की दोन ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुप दोन FIR होणार त्यामध्ये दोन्ही क्रॉस FIR होणार मर्डरच्या. पण 4 आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे. टीम्स बाकी जे लोक आहेत त्यांचे मागे आहे आणि मोठ्या पैमानेवर आपण हामध्ये धरपकड आणि अरेस्ट करणार.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या ग्रंथालयात येत्या 12 एप्रिल रोजी सलग 18 तास वाचन उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय निर्माण होणं एकाग्रता वाढवणं आणि वेळेचं व्यवस्थापन करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. 12 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सदर अभियान सुरू होईल. दरम्यान बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त येत्या 7 ते 14 एप्रिल दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जयंती महोत्सव साजरा होत आहे. यात कथाकथन काव्यवाचन वक्तृत्व स्पर्धा आंबेडकरी जलसा भीमगीत रजनी मान्यवरांची व्याख्यानं आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. श्री क्षेत्र माहूरगड इथल्या श्री दत्तशिखर संस्थानचे महंत परमपूज्य मधुसूदन भारती यांचं काल देहावसान झालं. ते 95 वर्षांचे होते. साधेपणा आणि आध्यात्मिक चिंतनासाठी ओळखले जाणारे मधुसूदन भारती यांनी अध्यात्म नैतिक मूल्य आणि संस्कार यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवला. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह अनेक संत महंत तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी 3 वाजता धार्मिक विधींनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लातूरचे नवीन जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी काल मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. वर्षा ठाकूर घुगे यांनी त्यांचं स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सांगली इथं आजपासून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कनोईंग आणि कयाकिंग स्पर्धांना प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत देशभरातील 40 विद्यापीठांचे जवळपास 685 खेळाडू सहभागी झाले आहेत. इंडियन प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेत काल दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला. मुंबई संघानं दिलेलं 163 धावांचं आव्हान दिल्ली संघानं 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कालच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं गुजरात टायटन्सचा 6 धावांनी पराभव केला. अहमदाबाद इथं झालेल्या या सामन्यात राजस्थान संघानं प्रथम फलंदाजी करत 6 बाद 210 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला 8 बाद 204 धावा करता आल्या. या स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स तसंच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. राज्यात मराठवाड्यातल्या परभणी हिंगोली नांदेडसह विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज तर विदर्भात यवतमाळसह अनेक जिल्ह्यांना उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एलपीजी वितरकांकडे 5 किलो वजनाची छोटी सिलिंडर्स उपलब्ध, फक्त वैध ओळखपत्राच्या आधारे खरेदीला मान्यता. नांदेड इथं 2 गटात हिंसाचार, 3 ठार, 4 जणांना अटक. आणि माहूरच्या दत्तशिखर संस्थांचे महंत परमपूज्य मधुसूदन भारती यांचं देहावसान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.